नोंदीचं नाव आहे कवक अर्थात फंगस. आर एच व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशी अंगके असतात, मात्र त्यामध्ये हरित लवके आणि हरित द्रव्य नसतात. त्यामध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही. ती परपोषी असतात. काही कवके एकपेशीय असतात. बहुतांशी कवके बहुपेशीय असून ती शाखायुक्त तंतूंच्या गुच्छाप्रमाणे वाढतात. त्यांना कवकजाल म्हणतात. कवकांचे तंतू कठीण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यामध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय अर्थात कार्बनी पदार्थांवर अवलंबून असतात. बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत आणि मृत पदार्थात ते आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषक द्रव्यांच्या चक्रातील आणि देवाणघेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत. कवकांचे एकपेशीय, तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते आणि बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यानुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते. कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व अर्थात यीस्ट, बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवकसृष्टीमध्ये युमायकोफायटा सत्य कवके हा एकच संघ आहे असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल अर्थात कशाभिका आहे किंवा नाही यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्म बुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा एक वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्ष यावरील भुरी आणि बाजरीवरील अर्गट आणि तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसंच चामड्याचं नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इत्यादी नुकसान त्यांच्यामुळे होते. कवकांमुळे माणसांना तसंच प्राण्यांना गजकर्ण, नायटा आणि केसातील कोंडा यासारखे त्वचेचे रोग होतात. कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्त आहेत. त्यांची वाढ झपाट्यानं होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वी देखील द्राक्ष आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क अर्थात अल्कोहोल बनवण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरलं जात असे. किण्वनामुळे तयार होणाऱ्या अल्कोहोलचा रासायनिक आणि औषधी असा उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीस्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टीमुळे चीजला विशिष्ट वास प्राप्त होतो. चीनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवतात. पेनिसिलियम नॉटॅटमपासून मिळणाऱ्या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैवक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1929 दाखवून दिली. दुसऱ्या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनमपासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंश प्रकार मिळवले तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे. मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनवलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इत्यादी सेंद्रिय आमले तयार करण्यासाठी तसंच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्म कवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ 1,00,000 टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन एस्परजिलस नायगर या कवकाद्वारे होते. काही देशात पाव उद्योगासाठी आणि मांस टिकवण्यासाठी लागणारे ऍसिड प्रोटीजेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.